स्तोत्र संहिता अध्याय 52। हे सामर्थ्यवान पुरुषा, तू वाईट गोष्टींचा अभिमान का बाळगतोस? देवाच्या कराराची विश्वसनीयता प्रत्येक दिवशी येते। अरे कपटाने कार्य करणाऱ्या, तुझी जीभ धारदार वस्त्रासारखी नाशाची योजना करते। तुला चांगल्यापेक्षा वाईटाची आणि प्रामाणिकपणे बोलण्यापेक्षा असत्याची अधिक आवड आहे। तू कपटी जिभे, तुला दुसऱ्यांचा नाश करणारे शब्द आवडतात। त्याप्रमाणे देव तुझा सर्व काळ नाश करील। तो तुला वर घेऊन जाईल आणि आपल्या तंबूतून उपटून बाहेर काढेल आणि तुला जिवंताच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकेल। नीतिमान सुद्धा ते पाहतील आणि घाबरतील। ते त्याच्याकडे पाहून हसतील आणि म्हणतील, पहा, या मनुष्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, पण आपल्या विपुल संपत्तीवर भरोसा ठेवला आणि आपल्या दुष्टपणात स्वतःला पक्के केले। पण मी तर देवाच्या घरात हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे। माझ्या देवाच्या कराराच्या विश्वसनीयतेवर सदा सर्वकाळ आणि कायम भरोसा आहे, कारण ज्या गोष्टी तू केल्या आहेत त्यासाठी मी तुझ्या विश्वासणाऱ्याच्या समक्ष सर्व काळ तुझे उपकार मानेन आणि तुझ्या नावात आशा ठेवली आहे, कारण ते चांगले आहे।